स्तोत्र संहिता अध्याय 103 दाविदाचे स्तोत्र। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर। हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर। त्याचे सर्व उपकार विसरू नको। तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो। तो तुझे सर्व रोग बरे करीतो। तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरितो। तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो। तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो। म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते। जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करीतो। त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली। परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे। तो मंदक्रोध व दयामय आहे। तो सर्वदाच दोष देत राहणार नाही। तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही। त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही। कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे। पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत। जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो। कारण तो आमची प्रकृती जाणतो। आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो। मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे। वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो। वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही। परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो। म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात, त्यांना तो घडतो। परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे। त्याचे राज्य सर्वांवर आहे। अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा। अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा। परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा। हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर।